विविध भारती पुणे मंजिरी गानू सादर करत आहे पुणे वृत्तांत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. विविध संस्था संघटना तसंच शासकीय कार्यालयांमध्ये सकाळी 11 वाजता मौन पाळून महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यात आली. आजचा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्त ठिकठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. संपूर्ण देशी बनावटीच्या तेजस या विमानाच्या निर्मितीनंतर आता हेरगिरी करणारं अत्याधुनिक 5th जनरेशन विमान भारत तयार करत आहे. यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान आणि सुटे भाग तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे, अशी माहिती संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे अध्यक्ष समीर कामत यांनी आज पुण्यात दिली. संशोधन विकास संस्था आणि इंडियन सोसायटी ऑफ अॅडव्हान्स मटेरियल अँड प्रोसेस इंजिनिअरिंग या संस्थेच्या वतीनं इनकॉम 19 या राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. बुलेटप्रूफ जॅकेट निर्मिती हा देखील देशासाठी महत्वाचा विषय आहे. यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्मिती देशांतर्गत होण्याची गरज कामत यांनी व्यक्त केली. सतीश धवन अंतराळ संशोधन संस्थेचे संचालक डॉ ए रंगराजन, संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक डॉ मकरंद जोशी यावेळी उपस्थित होते. 2 दिवस चालणाऱ्या या परिसंवादात संरक्षण क्षेत्रातील संशोधनावर चर्चासत्र आणि संशोधनपर निबंधांचं सादरीकरण होणार आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात जीबीएसचे 16 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 2 कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेवर आहेत. या रुग्णांच्या उपचारासाठी 100 इंट्राव्हिनस इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शनची खरेदी रुग्णालयानं केली आहे, असं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एकनाथ पवार यांनी सांगितलं. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे 127 रुग्णांचे शौच नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 21 नमुन्यांमध्ये नोरोव्हायरस हा विषाणू संसर्ग आणि 5 नमुन्यांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू संसर्ग आढळला, असं आरोग्य विभागानं कळवलं आहे. दरम्यान जीबीएसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दूषित पाण्याचा मूळ स्रोत शोधण्यावर पुणे महापालिकेनं भर दिला आहे. त्यासाठी धरणासह विहीर सोसायट्यांच्या टाक्या आणि घरातूनही पाण्याचे नमुने घेऊन चाचणी केली जाणार आहे. याशिवाय पाणलोट क्षेत्रातील कंपन्या, रिसॉर्ट्स आणि अन्य ठिकाणचं सांडपाणी कुठे आणि कसं सोडलं जातं याचीही तपासणी होणार आहे. पुणे महापालिका 2025-26 या आर्थिक वर्षात मिळकत करात कोणतीही वाढ करणार नसल्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं स्थायी समितीसमोर ठेवला आहे. गेल्या 9 वर्षांपासून पुणेकरांच्या मिळकत करात वाढ झालेली नाही. पिंपरी चिंचवडमध्ये स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगानं महानगरपालिकेनं विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्या अनुषंगानं कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य आणि सुरक्षेबाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. राज्यात रब्बी हंगामातील पिकांच्या सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 117% क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांप्रमाणेच रब्बी हंगामातील धान्य उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी आयुक्तालयानं वर्तवला आहे. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक असून राज्यातल्या 6 लाख शेतकऱ्यांना हे ओळखपत्र मिळालं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह धनंजय घाटे यांचं आज पहाटे पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 53 वर्षांचे होते. जनसेवा बँकेत अधिकारी पदावर ते कार्यरत होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. धनंजय घाटे यांनी मराठवाड्यातील भूम, कळंब तसंच धाराशिव इथं संघाचे प्रचारक म्हणून काम केलं. 2018 पासून प्रांताचे सहकार्यवाह म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांशी त्यांचा मोठा संपर्क होता. महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीनं धनंजय दामले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन अडथळा शर्यत स्पर्धेत मुलींच्या 3ही गटांमध्ये PS हुजूरपागाल शाळेच्या लक्ष्मी रोड आणि कात्रजच्या संघांनी विजेतेपद मिळवलं. मुलांमध्ये आर्यन्स वर्ल्ड स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग आणि भारतीय जैन संस्था स्कूल या संघांनी आपापल्या गटाचं विजेतेपद पटकावलं. स्पर्धेचं पारितोषिक वितरण राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे साने यांच्या हस्ते झालं. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 36 तर किमान तापमान 14.9°C नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण असंच असेल आणि दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.